अध्याय 6. एके दिवशी हिमालयातील एका निवांत रस्त्यावर बसलो असताना साधारण 20 लोकांची एक टोळी तेथे आली. त्यांच्या हातात त्रिशूळ आणि डोक्यावर मानवी कवटी होती. प्रत्येकाने त्याचा त्रिशूळ मिरवणुकीतील ध्वजाप्रमाणे पकडला होता. डोक्यावर त्यांच्या जटांची अनेक वेटोळी बनवली होती. त्यांची गाठ मारलेली दाढी चालण्याच्या तालावर झुलत होती. त्यांनी जाड राखेचा थर नखशिखांत माखला होता आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा रुळत होत्या. शंकरांचे चिन्ह असलेल्या विभूतीचे आडवे 3 पट्टे कपाळावर ओढले होते. कमरेला जाड साखळ्या लावून त्यांनी किरमिजी रंगाची लंगोटी नेसली होती. कडाक्याच्या थंडीतही त्यांच्या अंगावर एका लंगोटी व्यतिरिक्त कोणतेच वस्त्र नव्हते. काहींच्या अंगावर तर तेही नव्हते. हे नागाबाबा होते. त्यांनी ब्रह्मचर्य व्रत स्वीकारलेले होते. तांत्रिक पद्धतीने ते अनेकदा आपल्या लैंगिक इच्छा मारत असत, तर कधी गुह्यपणे त्यांना मानसिक शक्तीत रूपांतरित करीत असत. सामाजिक परंपरांना छेद देत ते शिस्त म्हणून नग्नावस्थेत संचार करीत असत. वैराग्याचे एक रूप म्हणजे शारीरिक गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. हे दाखवण्यासाठी ते डोक्यावर जटा वाढवत. नागाबाबा संप्रदाय पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. काही नागाबाबांनी मोगल, इंग्रज, बौद्ध आणि काही हिंदूंशी युद्धही केली होती. अशा प्रकारच्या खडतर जीवनपद्धतीचे पालन करण्याचे कारण शोधण्यासाठीच्या उत्सुकतेने माझे मन तडफडत होते. धैर्य एकवटून मी त्यांच्याबरोबर चालण्याची अनुमती मागितली. त्यांच्यापैकी एक जण इंग्रजी जाणत होता. त्याने इतरांना विचारले, आपले त्रिशूळ उंचावून जय शंकर असे म्हणत त्यांनी होकार दिला व मला त्यांच्यात ओढले. त्यांनी ताबडतोब मला भाऊ किंवा बंधू म्हणून स्वीकारले. मैलोगणिक फिरल्यावर आम्ही एका नदीकिनारी विसावलो. तेथे एका धुनीबाबा नावाच्या पुरोहिताकडे लाकडे जमा केली आणि पवित्र अग्नी प्रज्वलित केला. सर्व नागाबाबा त्याभोवती बसले. त्यांच्याबरोबर बसण्यासाठी मीही तिकडे वळालो. अचानक फोडलेल्या एका भयानक किंकाळीने माझी मती कुंठित झाली. धुनीबाबा आपला त्रिशूळ उंच धरून रागाने शिवीगाळ करत माझ्याकडे धावले. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. ओठ हातपाय कापत होते. आता सर्व नागाबाबांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. मी पूर्ण संभ्रमित झालो होतो. मी काय केले? माझ्या जीवनाची सांगता या नागाबाबांकडून का व्हावी? मी प्रार्थना करू लागलो. त्यापैकी एक बाबा तिरस्काराने जोरात ओरडत होता. तो माझ्या रबरी सँडलकडे निर्देश करीत होता. मी त्या खसकन ओढल्या आणि दूरवर जंगलात फेकून दिल्या. सर्वजण निरकून पाहत होते. माझाही श्वास रोखला होता. अचानक तो नागाबाबा खळखळून हसू लागला. त्याने त्यांच्यासमवेत मला बसण्याची परवानगी दिली. तणाव निवळला होता. मी दीर्घ निश्वास टाकला. पुन्हा खोल श्वास घेतला आणि थंड जमिनीवर बसलो. तरीही मी थोडा बावरलेलाच होतो. थोडेसे इंग्रजी जाणणाऱ्या त्या नागाने मला समजावले, पवित्र अग्नी हा आम्हाला मंदिराप्रमाणे आहे. त्याच्या आसपास चप्पल घालून येण्यास मनाई आहे. खरोखर आम्ही रागावलो नव्हतो. तुला धडा शिकवण्याची ही आमची पद्धत होती. ती आता तू कधीच विसरू शकणार नाहीस. धुनीबाबांनी तुझ्यावर खूप दया दाखवली आहे. मी अंतःकरणपूर्वक वचन दिले की या जन्मात मी ही शिकवण लक्षात ठेवीन. तेव्हा धुनीबाबा दात विचकत हसले. पवित्र अग्नीच्या मध्यभागी त्यांनी एक त्रिशूळ उभा केला होता. भगवान शंकरांचा तो प्रतिनिधी होता. त्याने काही मंत्र उच्चारले आणि अग्नीमध्ये तुपाच्या आहुती दिल्या. त्या सोहळ्यामध्ये एक वेळ त्यांनी त्यांच्या देव्हाऱ्यात एक चिलीम अर्पण केली. मंत्रोच्चार करीत कर्मठपणे ती चिलीम गांजाने भरली व वरिष्ठ नागाकडे आदरपूर्वक दिली. त्याने ती आपल्या कपाळाला आदरपूर्वक लावली व ओढण्यापूर्वी काही मंत्र उच्चारले. नंतर त्याने ती चिलीम अग्निभोवती फिरवली व ओढण्यास सुरुवात केली. जेव्हा ती माझ्याकडे आली, मी नकार दिला. माझे मन अफगाणिस्तानातील कंदाहार येथील धुराने भरलेल्या तळघरात शिरले. तेथे मी भगवंतांना एक वचन दिले होते, शक्य तितक्या आदरपूर्वक मी नकार दिला. नागांमध्ये एक प्रकारची स्तब्धता पसरली. माझ्याकडे टक लावून नाखुशीने पाहू लागले आणि ओरडू लागले, महाप्रसाद, महाप्रसाद, शंकर महाप्रसाद. इंग्रजी जाणणाऱ्या नागाने भाषांतर करून मला सांगितले, ही शंकरांची कृपा आहे, तुला आमच्याबरोबर याचा आदर केलाच पाहिजे, त्यामुळे तुला अनंतावर ध्यान केंद्रित करण्यास मदत होईल. तू नकार दिलास तर तो शिक्षायोग्य अपराध होईल. बाकी सर्वजण माझ्याकडे आकसाने पाहू लागले. मी मादक पदार्थ न घेण्याचे वचन घेतले आहे, मी आदराने म्हणालो. त्याने माझे म्हणणे इतर नागांना भाषांतर करून सांगितले. सर्वजण स्तब्ध. एक भीतीदायक शांतता पसरली. त्यांच्यातील एकाने लाकूड गोळा करून पवित्र अग्नीत टाकले आणि क्षणभर थांबला, माझ्याकडे पाहिले आणि नकारार्थी मान हलवली. हा अग्नी काय माझ्या चितेसाठी आहे? अचानक सर्व नागाबाबा माझ्याकडे पाहून हसू लागले. धुनी बाबांनी प्रेमाने माझे मस्तक कुरवाळले आणि तेही हसले. मादक पदार्थांपासून अलिप्त राहण्याच्या माझ्या निश्चयाचा त्यांनी आदर केला होता. रात्रीच्या स्वयंपाकासाठी मोठ्या चुलीवर लोखंडी भांडे ठेवलेले पाहून मला हायसे वाटले. धुनी बाबांनी शिजवलेला भात व आमटीतील थोडासा भाग यज्ञकुंडात अग्निदेवतेस मंत्रोच्चार करीत अर्पण केला. उरलेले अन्न पवित्र बनते, त्याला प्रसाद म्हणतात, तो सर्व नागांना वाटण्यात आला. त्या रात्री आम्ही सर्वजण अग्निकुंडाजवळ झोपलो. पहाटे उठल्यावर थंड पाण्याने स्नान केल्यावर सर्व नागांनी यज्ञकुंडातील राख सर्वांगाला फासली. नेहमी ते स्मशानातील राख अंगाला लावतात, पण जेव्हा अशी मिळत नाही तेव्हा ते यज्ञकुंडातील राखेचा उपयोग करतात. कदाचित आज कडाक्याच्या थंडीमुळे यज्ञकुंडाची जागा सर्वांना प्रिय होती. त्यापैकी काहींनी गांजा ओढला तर इतर नागांनी रुद्राक्ष माळांवर जप करण्यास सुरुवात केली. एक वृद्ध नागाबाबा पद्मासनात निश्चल बसले. माझ्या डोळ्यांसमोर त्यांनी आपले शरीर जमिनीपासून एका फुटावर अधांतरी धरले. दुसऱ्या एका नागाबाबानेही तसेच केले. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नव्हता. मी स्वप्नात नसल्याची खात्री करण्यासाठी स्वतःला चिमटा काढला. मी जागाच होतो, फक्त एका दुसऱ्या विश्वात. त्या विश्वातील हे उग्र आणि आडदांड तपस्वी साधक स्वतःची वास्तवता सोडली की इतर सर्वांपासून अलिप्त होते. जगातील बंडखोर व्यक्ती नियमांचे सर्रास उल्लंघन सर्वत्र करीत असतात. इथे जंगलातील निर्जन स्थानी हे नागा गुरुत्वाकर्षणाचा नियम भंग करीत होते. ते निसर्ग नियमांच्या इतके सुसंगत राहतात की त्या नियमांना ते हवे तसे बदलू शकतात. जेव्हा दोन नागाबाबा असे हवेत तरंगत होते, मी इतरांकडे त्यांच्या प्रतिक्रियेसाठी पाहिले. त्यांना या गोष्टीचे काहीच अप्रूप नव्हते. त्यांच्यासाठी हवेत तरंगणे ही एक सामान्य क्रिया होती. दुसऱ्या दिवशी आम्हाला नागांच्या गुरूंकडून बोलावणे आले. आम्ही पुढे जंगलात गेलो. मला सांगण्यात आले की तेथे त्यांचे गुरु बऱ्याच दिवसांपासून काहीही न खाता पिता निश्चलपणे पद्मासनात बसून घोर योगसाधना करीत आहेत. जंगलातील झाडाझुडपांतून पुढे सरकताना त्या इंग्रजी जाणणाऱ्या नागाने मला त्यांच्या गुरूंबद्दल अधिक माहिती दिली. नागाबाबा बनण्यासाठी त्यांनी वयाच्या 12व्या वर्षीच घरदार सोडले. कठोर योगसाधना करीत असताना त्यांनी आमच्याप्रमाणे कधीही गांजा ओढला नाही की कोणताही मादक पदार्थ घेतला नाही, ना कोणत्याही इंद्रियतृप्तीमध्ये संलग्न झाले. सतत ध्यान धारणा करण्याने त्यांना असामान्य शक्ती प्राप्त झाल्या आहेत. ते क्वचितच बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा सर्वजण एकाग्रतेने ते ऐकतात. जवळजवळ 6 तास चालून आम्ही जंगलातील एका स्वच्छ केलेल्या जागी पोहोचलो. तेथे त्यांचे गुरु राहत असत. अवाढव्य शरीराचे गुरु पद्मासनात बसले होते. त्यांचे शरीर थरथरत होते. ते साधारण 70 असतील. त्यांच्या काळ्या पांढऱ्या केसांच्या जटा जमिनीवर काही फुटांपर्यंत पसरल्या होत्या. सर्वांगाला राख फासून पूर्ण नग्नावस्थेत ध्यान करताना त्यांनी डोळे मिटलेले होते. एका नागाबाबाने झाडाच्या काठीने जुनाट पुरातन नगारा वाजवला, तर दुसऱ्याने शिंग. आमच्या येण्याची सूचना देण्यासाठी त्यांनी याप्रकारे संकेत दिला. गुरूंनी सावकाश आपले डोळे उघडले. त्यांनी माझ्याकडे एकटक पाहिले. मी थरारलो. काय घडतंय ते पाहण्यासाठी सर्व नागा जमले. नीरव शांतता पसरली. गुरकावणीच्या स्वरात गुरु ओरडले, का आयुष्य वाया घालवतोस तू नागाबन? स्वतःच्या बलदंड छातीवर मुष्टी प्रहार करीत मोठ्या आवाजात ते म्हणाले, नागा अविद्येवर भ्रमावर विजय मिळवतील. नागाबाबा पुरुष आहे. माझ्या चेहऱ्याकडे अंगुली निर्देश करीत मान हलवत ते खेकसले, तू नागाबाबा बन आत्ता, ताबडतोब, उद्या नाही, आत्ताच. गुरूंची भेदक नजर मला कापत गेली. एका गर्जना करणाऱ्या सिंहासमोर छोटासा उंदीर असल्याप्रमाणे मला जाणवत होते. त्यांची जळजळीत नजर मला जाळून टाकील, माझी राख बनेल असे वाटत होते. त्यांच्या सहित सर्वजण माझ्या उत्तराची वाट बघत होते. काय सांगू मी आता, काय घडणार आहे पुढे, मी विचार करतच होतो. अंतरीच्या आदेशाचे मी पालन करणार होतो. मी शांतपणे उभा राहिलो. काळ हळूहळू पुढे सरकत होता. नागागुरु जणू माझ्या मनात डोकावत होते. त्या शांततेत मला विश्वास वाटला की ते मला समजून घेतील. निश्चित जाणतील की मी त्यांच्या पंथाचा आदर करतो, योग्यता ओळखतो, पण तो माझ्यासाठी नाही. संमती दाखवण्यासाठी एकटक माझ्याकडे बघत त्यांनी आपला बलदंड हात उंचावला आणि ध्यानमग्न होत डोळे मिटून मला आशीर्वाद दिले, देव तुला मदत करो. नागाबाबांनी माझ्या सद्भाग्याचा गौरव केला आणि ते आपल्या कार्याकडे वळले. शिस्तबद्ध योगाद्वारे नागागुरूंनी अशी लोकविलक्षण शक्ती प्रदर्शित केली की कोणालाही त्यांचा दरारा व भीती वाटावी. त्यांचा निर्धार हिमालयाप्रमाणे दृढ होता. त्यांची भेट होण्याचा सन्मान मला मिळाला, पण मला वाटले मी माझा शोध पुढे सुरू ठेवला पाहिजे. दुसऱ्या दिवशी मी नागांच्या प्रमुखाकडे नतमस्तक होत माझ्या पुढील यात्रेकरिता त्यांचे आशीर्वाद मागितले. सर्व नागांनी त्यांचे त्रिशूळ उंचावून जय शंकर असा घोष करीत मला आशीर्वाद दिले. मी वळून अनवाणी पायाने चालू लागलो. नागाबाबांच्या त्या विशिष्ट समुदायाने माझ्याशी नेहमी दुर्मिळ सुहृदभाव दर्शविला. एकमेकांप्रती आणि पंथाप्रती त्यांची निष्ठा खरी आणि जीवनभरासाठी होती. जिथे जातील तिथे लोकांना त्यांची भीती वाटे, कारण त्यांचे वागणे उग्र, रानटी, बेफाम व कठोर होते. परंतु त्यांच्या दृष्टीने ते सर्वजण भगवंतांच्या शोधात होते. उंच हिमालयातील बद्रीनाथला जाण्यासाठी मी निघालो. पारंपरिकरित्या एखादा मनुष्य त्याच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर असतो तेव्हा तो बद्रीनाथला जाण्यास निघतो व परत येत नाही. हिमवर्षाव आणि दोन्ही बाजूंनी कोसळणाऱ्या बर्फाच्या कड्यांमुळे माझ्यासाठी हा प्रवास अशक्यप्राय बनला. त्यामुळे मी ऋषिकेशला परतलो. तेथे मी स्वर्गाश्रम या एका मुख्य आश्रमात पोहोचलो. त्या ठिकाणी मला अनेक साधूंबरोबर भोजनासाठी बोलावले होते. एकमेकांकडे तोंड करून रांगांमध्ये सर्व साधू प्रसाद घेण्यासाठी जमिनीवरच बसले होते. हे वृद्ध साधू किती खाऊ शकतात हे पाहून मी आश्चंबित झालो, पण लगेचच त्यांच्यात मिसळून गेलो. प्रसाद घेतल्यावर आम्ही हात धुतले. त्यानंतर आमच्यापैकी अनेकांनी वामकुक्षी केली, त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. विश्रांतीनंतर आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करण्यासाठी मी सहज बाहेर पडलो. फुटपाथवरून चालताना मला काही श्रीमंत यात्रेकरू भेटले. एक पाश्चिमात्य मुलगा साधूंप्रमाणे राहत असलेला पाहून त्या सर्वांना आश्चर्य मिश्रित कौतुक वाटले. दुपारच्या वेळी आम्ही सर्वजण वरांड्यात गप्पा मारत बसलो. संध्याकाळच्या वेळी भिक्षा मागण्यासाठी तिशीतील एक तरुण साधू तेथे आला. माझ्याबरोबरील श्रीमंत यात्रेकरूंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्या साधूने त्यांना चांगलाच धडा शिकवण्याचा निश्चय केला. प्रथम तो एका खुर्चीवर उभा राहिला. त्याने दिव्याच्या खोबणीतून एक चालू जळता बल्ब काढला. यात्रेकरूंसमोर त्याने बल्ब हातात चुराडला आणि हात उघडून बल्बची बारीक पूड दाखवली. आश्चर्य म्हणजे त्याच्या हातावर ना रक्ताचा डाग होता ना काच लागल्याची जखम. ही तर त्याच्या करामतीची सुरुवात होती. नंतर ती संपूर्ण काचेची पूड तोंडात टाकून वर गंगेचे एक कप भर पाणी तो प्यायला. पाण्याबरोबर काचेची पावडरही त्याने गिळली. हे पाहून ते श्रीमंत यात्रेकरू विस्मयचकित झाले. खिशातून भरपूर पैसे काढून त्यांनी त्या साधूला दिले व अजून काही सिद्धी दाखवण्याविषयी विचारले. पुढच्या वेळी त्या साधूने शेजारच्या बांधकामावरून एक जाड लोखंडी सळई आणली. आपला एक डोळा पातळ कापडाच्या घडीने झाकून त्यावर लोखंडी सळईचे एक टोक तर दुसरे टोक समोरच्या भिंतीवर टेकवले. तो भिंतीकडे रेटू लागला. त्याच्या प्रत्येक पावलागणी तो लोखंडी कांब वाकवू लागला. शेवटी तो भिंतीजवळ पोहोचल्यावर त्या कांबेची दोन्ही टोके जवळ आली. इंग्रजी यू आकाराची झालेली ती कांब त्याने फेकून दिली व डोळ्यावरची कापडी पट्टी काढली. त्याचा डोळा चुरचुरण्यामुळे लाल भडक झाला होता, पण जखम मात्र झाली नव्हती. अशा प्रकारच्या सिद्धी मी अनेक योग्यांकडे पाहिल्या होत्या. त्यात माझ्यासाठी काही नाविन्य नव्हते. यात्रेकरूंनी मात्र त्याला सढळ हाताने बरेच पैसे दिले. ते त्याला या सिद्धी कशा प्राप्त झाल्या याबद्दल विचारू लागले. आपल्या हाताने डोळा चोळत त्याने सांगितले, 20 वर्षे मी हिमालयातील एका गुहेत राहत होतो. गुरूंनी मला अनेक विद्यासिद्धी शिकवल्या, परंतु मी त्यांचा उपयोग प्रतिष्ठा व पैसे कमवण्यासाठी करतोय. हे पाहून त्यांनी माझा त्याग केला. मला आश्रमातून हकलले आणि परत समाजात जाऊन राहण्याचा शाप दिला. लोकांकडून मिळालेले पैसे कापडी पिशवीत भरत तो म्हणाला, आता लग्न करून समाजात राहण्यासाठी मी पैसे जमवित आहे. इतकी वर्षे योगाचे प्रशिक्षण घेतल्यावर पैसे कमावण्यासाठी केवळ हाच एक मार्ग माझ्याकडे राहिला आहे. स्वामी रामांसारख्या अनेकांकडून मी हे शिकत होतो. अशा प्रकारचे चमत्कार सिद्धी दाखवणे हे साध्या सोप्या सरळ भगवद्भक्तीसमोर अत्यंत क्षुल्लक आहे. स्वामी रामांनी तर पूर्ण शरीर मृतवत केले होते, हृदयाचे ठोकेही थांबवले होते. कधी ते मानसिक शक्तीने इकडच्या वस्तू तिकडे हलवित असत आणि या माझ्या मित्राने योगसिद्धीचा उपयोग भौतिक लाभाकरिता केला होता. हे पाहून मला बोध झाला की या प्रकारच्या दैवी शक्तीचे प्रदर्शन आध्यात्मिक असेलच असे नाही. मला आतापर्यंत याची जाणीव नव्हती. कोणी वरकरणी निसर्ग नियमांविरुद्ध असे काही करून दाखवले तर त्यामुळे मी प्रभावित होत असे. मी पाहिलेल्या अनुभवलेल्या अनेक गोष्टी मला आश्चर्यकारक आणि चमत्कृतीपूर्ण वाटत. परंतु भगवंतांच्या अर्थपूर्ण शोधकार्यातील अशा प्रकारचे असंबंध पराक्रम व चमत्कार खरोखर मिथ्य आहेत. यापेक्षा काही उच्च गोष्टीच्या शोधात मी होतो. हिमालयाकडून मला खूप काही मिळाले. माझा पूजाविधीमार्ग कोणता आकार घेणार आहे हे मात्र मला कळत नव्हते. म्हणून विविधतेने नटलेल्या भारतातील वेगवेगळ्या पद्धती समजून घेण्याचे मी ठरवले. भारतीय साहित्यात वाराणसीचे एक प्रमुख आध्यात्मिक शहर म्हणून वाखाणणी केली आहे. बोधगया येथे बौद्ध धर्माची शिकवण व त्यांच्या साधकांबद्दल अधिक जाणून घ्यायला मिळेल या लालसेने मी आग्नेयेकडील पठारी भागात जाण्यास निघालो. हिमालयावरून खाली उतरत असताना मी परत येथे येईन अशी मला जाणीव होत होती. इथले 4 महिने अविस्मरणीय होते. या काळात जे काही माझ्या पदरात पडले त्याचे पचन मला आता करायचे होते. गंगेतील त्या माझ्या आवडत्या खडकावर परत जाऊन मी गंगागीत ऐकले. त्यावेळी माझ्या मनपटलावर माझे हिमालयातील वास्तव्य उमटू लागले. त्या साधूने मला माझे पाश्चिमात्य कपडे नदीत विसर्जन करून साधूची वस्त्रे परिधान करण्यास सांगितले होते. गंगेच्या प्रवाहाकडे ध्यान लावून किती किती ज्ञानाचे मोती मी गोळा केले. मी माझा प्रिय हार्मोनिका, माझा जिवलग, नदीला अर्पण केला. तिचे मंजूळ गीत अंतःकरणाने स्वीकारले. स्वामी चिदानंदांचे साधेपण व हुशारी, महर्षींचे स्वप्नातील आशीर्वाद, टाटवाला बाबांची ध्यान धारणेतील तल्लीनता, कुष्ठरोगी स्त्रीचे आशीर्वाद, कैलाश बाबांचा पितृव्रत दयाभाव, आनंदमयी मांचे मातेसारखे प्रेम, बालशिवयोगींच्या यौगिक सिद्धी, नागबाबांची विशिष्ट शिकविण्याची पद्धत आणि तेथील नद्या, डोंगर, झाडे, आकाश, वन्य जनावरे इत्यादींकडून मिळालेले असंख्य धडे, सारं सारं मला आठवत होतं. मी हिमालयाच्या पर्वतरांगांचा, तेथील लोकांचा निरोप घेतला. तेव्हा मला वाटले, मी माझ्या आयुष्यातील बहुतांश काळ येथेच व्यतीत केला आहे.